Max, छोटे कुत्ते का साहसिक।
Das Abenteuer von Max, dem kleinen Hund.
Max, जिज्ञासु छोटा कुत्ता, जंगल की सैर करता है और वहाँ विभिन्न जानवरों से मिलता है, जैसे खरगोश, गिलहरी और एक बुद्धिमान बूढ़ा लोमड़ी।
Max, der neugierige kleine Hund, erlebt einen Ausflug in den Wald und trifft dort auf verschiedene Tiere, wie Kaninchen, Eichhörnchen und einen weisen alten Fuchs.
Leonie und Indradhanushi Din.
Leonie und der Regenbogentag.
बारिश वाले दिन लियोनी उदास महसूस करती है, जब तक उसकी दोस्त नहीं आती है और उसे एक सरप्राइज देती है, जिससे उसका मूड बदल जाता है और नई भावनाएं उत्पन्न होती हैं।
Leonie fühlt sich an einem regnerischen Tag traurig, bis ihre Freundin kommt und sie mit einer Überraschung erfreut, was ihre Stimmung verändert und neue Emotionen weckt.
एक फायरमैन के जीवन में एक दिन।
Ein Tag im Leben eines Feuerwehrmanns.
एक फायरमैन के दैनिक कार्यों और चुनौतियों की झलक, जिनसे वो अपने ड्यूटी के दौरान मिलता है, एक जलते घर से बचाव से लेकर एक दुर्घटना में सहायता तक।
Ein Einblick in die zahlreichen Aufgaben und Herausforderungen, denen sich ein Feuerwehrmann bei seinem täglichen Dienst gegenüber sieht, von der Rettung aus einem brennenden Haus bis zur Hilfeleistung bei einem Unfall.
सपनों का नवीनीकृत घर।
Das renovierte Traumhaus.
एक जोड़ा एक पुराने घर को नवीनीकृत करने की ठानता है और इस दौरान उतार चढ़ाव का अनुभव करता है।
Ein Paar nimmt sich vor, ein altes Haus zu renovieren und erlebt dabei Höhen und Tiefen.
वे आवासीय डिजाइन, रंग चयन और सजावट पर चर्चा करते हैं, जब तक वे अपना सपना घर नहीं बना लेते।
Sie diskutieren über Wohnraumgestaltung, Farbwahl und Einrichtung, bis sie ihr Traumhaus schaffen.
एक धूपदार सुबह, वे अपनी योजनाएं शुरू करते हैं।
An einem sonnigen Morgen beginnen sie ihre Pläne.
सबसे पहले, वे दीवारों के रंग का चयन करते हैं।
Zuerst entscheiden sie sich für die Farbe der Wände.
महिला को हल्के रंग पसंद हैं, जबकि पुरुष को मिट्टी के रंग अधिक पसंद हैं।
Die Frau mag helle Farben, während der Mann erdige Töne bevorzugt.
लंबी चर्चाओं के बाद, वे एक मिश्रण चुनते हैं।
Nach langen Diskussionen entscheiden sie sich für eine Mischung.
अब समय आ गया है, फर्नीचर और सजावट को चुनने का।
Nun ist es an der Zeit, die Möbel und Dekoration auszuwählen.
वे प्रेरणा पाने के लिए विभिन्न दुकानों में जाते हैं।
Sie besuchen verschiedene Geschäfte, um Inspiration zu finden.
कई दौरे के बाद डिजाइन स्पष्ट हो जाता है।
Nach mehreren Besuchen wird das Design klarer.
वे सही फर्नीचर पाते हैं, जो दोनों को खुश करता है।
Sie finden die perfekten Möbel, die beide glücklich machen.
केवल विवरण रह जाते हैं।
Es bleiben nur noch die Details.
वे छोटी सजावट का चयन करते हैं, जो उनके घर को अद्वितीय बनाती हैं।
Sie wählen kleine Dekorationen aus, die ihr Zuhause einzigartig machen.
आखिरकार, घर उनकी इच्छाओं के अनुसार तैयार है।
Endlich ist das Haus nach ihren Wünschen fertig.
यह एक लंबी यात्रा थी, जो भावनाओं और खोजों से भरी थी।
Es war eine lange Reise voller Emotionen und Entdeckungen.
तैयार घर उनके प्यार और समर्पण का प्रतीक है।
Das fertige Haus ist ein Symbol ihrer Liebe und Hingabe.
इटली की पाक यात्रा।
Kulinarische Reise durch Italien.
एक भोजनप्रेमी पाठकों को इटली की यात्रा पर ले जाता है, जहां वो पास्ता, रिसोटो और तिरामिसु जैसे पारंपरिक व्यंजनों को प्रस्तुत करता है।
Ein Feinschmecker nimmt die Leser mit auf eine Reise durch Italien, indem er traditionelle Gerichte wie Pasta, Risotto und Tiramisu vorstellt.
दुनियाओं के बीच, एक अंतरसांस्कृतिक साहसिक यात्रा।
Zwischen den Welten, ein interkulturelles Abenteuer.
एक युवा छात्र प्रशिक्षण के लिए एक दूरस्थ देश की यात्रा करता है और सांस्कृतिक अंतर की चुनौतियों और सुंदरताओं का अनुभव करता है।
Ein junger Student reist zur Ausbildung in ein fernes Land und erlebt die Herausforderungen und Schönheiten kultureller Unterschiede.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.